नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशातल्या ओंकारेश्वर हांगा आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिसा निमतान आयोजित कार्यावळीक हजर आशिल्ली. या कार्यक्रमात उलयताना राष्ट्रपतींनी नमूद केले की 2023 सुरू केल्या राष्ट्रीय मोहिमेचे उद्दिष्ट या राज्यान नियोजित वेळे पयलीच साध्य केला. या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल त्यांनी राज्य सरकारचे कौतुक केले. भलायकी सेवा बळकट करपाबाबतची सरकारची कटिबद्धता आणि उत्तम भलायकी परिणामा खातीर वेळेर केल्ली उपाययोजन हातून ही कामगिरी दिसून येता असे ताणी म्हणले.
एनिमिया उन्मूलन मिशन के अंतर्गत मध्य प्रदेश ने जो बहुआयामी उपलब्धियां हासिल की है इसके लिए मैं राज्य सरकार की सराहना करती हूँ. ये संतोष की बात है कि वर्ष 2023 में राष्ट्रीय मिशन का शुभारंभ करते समय जो अनेक बड़े लक्ष्य देश के सामने रखा गया थे उनमें से स्क्रीनिंग का लक्ष्य समय से पहले ही पूरा हो गया. मुझे बताया गया है कि 9000 शिशुओं से लेकर 40 वर्षों की आयु के 7 करोड़ से ज्यादा लोगों की स्क्रीनिंग का लक्ष्य पूरा हो चुका है.
देशातल्या प्रत्येक नागरिकांक संविधानान दिल्ले अधिकार मिळवून दिवपाक फौजदारी न्याय प्रणालीक एक योग्य साधन करपाची वेळ आयल्या असे नवी दिल्लीत आयोजित 26व्या अखिल भारतीय फिंगरप्रिंट परिषदेत उलयताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगले. त्यांनी म्हणाले की देशाची ही प्रणाली सध्या परिवर्तनाच्या टप्प्यातल्या वता आणि समकालीन गरजो पुराय करपाक अद्ययावत केल्या.
2019 से हमने एक अभियान सुरू किया था अपराधिक न्याय प्रणाली के कानूनों में आमूलचूर परिवर्तन उसको समय अनुकूल बनाना आधुनिक विज्ञान और तकनीक को इसका एक महत्वपूर्ण अंग बनाना और FIR को लॉजिकल एंड तक अपराधी को सजा कराने तक 3 साल तक पहुंचाना. मुझे आनंद है कि हम 7 साल की यात्रा में एक काम को पूरा कर पाए.
नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टम म्हणजे NAFIS बद्दल उलयताना शाणी म्हणे की अशी खुबशी प्रकरणां असतात जय अत्यंत गुंतागुंतीची प्रकरणां सोडवपाक या प्रणालीची व्हड मदत झाल्या. त्यांनी नमूद केले की NAFIS सध्या फक्त 100% क्षमतेन वापर करतात आणि गुन्हेगारांचा शोध घेवपा पयलीच हाजो वापर वाढोवपाक जाय असे मत त्यांनी व्यक्त केले. गुन्हेवाच्या प्रत्येक सुवातावेळा एकठ्या केल्या ठशांच्या म्हणजे फिंगरप्रिंट्सच्या आधारान डेटाबेस समृद्ध करपाचेरूय NAFIS यश पुरायपणान अवलंबून असा हाचे गृहमंत्र्यांनी भर दिलो.
लक्ष बहुत स्पष्ट है अपराधी कितना भी चतुर हो वह कानून और विज्ञान की संयुक्त शक्ति के सामने बचना नहीं चाहिए. वैज्ञानिक जांच समयबद्ध अभियोजन और इंटीग्रेटेड क्रिमिनल जस्टिस सिस्टम इसका उपयोग कर हमने क्राइम कंट्रोल करना है. क्राइम करने से दंड मिलता है ये भाव जब खड़ा होता है तो अपराध को रोकने के लिए बहुत बड़ी सफलता मिलती.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी फ्रान्स आणि स्लोवाकिया या 2 देशांचा आपला यशस्वी दौरा पुरा केला. फ्रान्सच्या दौऱ्यावेळार त्यांनी एव्हियनात आयोजित G7 शिखर परिषदेत सहभाग घेतला. तसेच या परिषदेच्या निमतान त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्ज ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान हांच्या सयत हेर फुडाऱ्यांकडेन द्विपक्षीय चर्चा केली. ताच्या आधी फ्रान्सातल्या निश शारात ते आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांणी संयुक्तपणान भारत इनोव्हेटिव्ह या कार्यक्रमाचे उक्तावण केले. तर स्लोवाकियाच्या दौऱ्यावेळार मोदींनी ब्रातिस्लावा हांगा स्लोवाक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनीची भेट घेतली. एका विशेष समारंभात स्लोवाक राजाध्यक्षांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींक स्लोवाकियाचो सर्वोच्च राजसन्मान द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान केला. केंद्रीय रान आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगला की केंद्र सरकार गुजरातात बिबट्यांच्या अधिवासाच्या मुद्द्याचे विचार करता. या संदर्भात स्थापित कार्यपद्धती आणि नियमाप्रमाणे निर्णय घेतले असे त्यांनी सांगले. गांधीनगरात पत्रकारांकडे उलयताना त्यांनी सांगले की केंद्रीय रान विभाग परिस्थितीचे बारकाईन लक्ष दौरून असा. भगलपुरात बिहार क्रिकेट असोसिएशनान आयोजित केल्या बायलांच्या Under-19 1D सर्तीत 19 वर्षा पिरायची फलंदाज अक्षरा गुप्तान फक्त 126 बॉलांनी नाबाद 306 धावण्यो केल्यो. भारतीय हवामान विभागान फाल्यां मेरेन ओडिशा कोकण गोवा दर्यादेग आंध्र प्रदेश यानम रायलसीमा या भागात उष्ण आणि दमट हवामान उरूं येता. तशेंच ह्या महिन्याचे 23 तारखे मेरेन दर्यात खोल वच्चे न्हय अशी शिटकावणी दिल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.